या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद ही केवळ जडीबुटी प्रधान चिकित्सा पद्धती नसून ती एक असाध्य आणि दुर्धर विकारांवर यशस्वी चिकित्सा करणारं शास्त्र आहे. अशा या आयुर्वेदाला आधुनिक परिमाणांची जोड देऊन त्याला प्रभावी चिकित्सा पद्धती म्हणून जगापुढं आणण्याचं शिवधनुष्य डॉक्टर योगेश बेंडाळे यांनी समर्थपणे पेललं आहे. केवळ रुग्णोपचारच नव्हे तर त्याला संशोधनाची वैशिष्ट्यपूर्ण जोड यामुळं भारतासह अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, संयुक्त अरब अमिरात आदी राष्ट्रांमध्ये आयुर्वेदाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं आहे. निष्णात वैद्य अशी डॉक्टर बेंडाळे यांची ओळख आहेच. याशिवाय जागतिक कीर्तीचे संशोधक म्हणून त्यांनी केलेलं काम हे अतुलनीय आहे. त्यांनी संशोधित केलेल्या कर्करोगाच्या 50 अधिक औषधांना आंतरराष्ट्रीय पेटंट मिळालेलं आहे. कर्करोगासारख्या दुर्धर विकारांशी लढण्यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं या दृष्टिकोनातून कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत डॉक्टर योगेश बेंडाळे यांच्याशी आपण संवाद साधतोय. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात.
नमस्कार
डॉक्टर. केमो रेझिस्टन्सबाबत आयुर्वेद रुग्णांची काय मदत करू शकतो याबद्दल आपण काय सांगाल?
खरं तर केमो रेझिस्टन्स आयुर्वेदीय औषधांना रेझिस्टन्स असा विषयच अस्तित्वात नाही, कारण आयुर्वेदाचा अप्रोच हा पूर्णतः भिन्न आहे. आयुर्वेद हा कुठल्याही पेशीला, कुठल्याही बॅक्टेरियाला, कुठल्याही व्हायरसला मारत नाही. तर आयुर्वेद हा पेशंट्सची किंवा रुग्णाची व्याधीप्रतिकार शक्ती वाढवतो आणि त्यानंतर शरीरच त्या पेशी असतील किंवा ते बॅक्टेरिया किंवा मायक्रोब्स असतील त्यांची वाढ नियंत्रित करायला उद्युक्त होतं असा आयुर्वेदाचा अप्रोच आहे. त्यामुळे कॅन्सर एखाद्या रुग्णाला झालेला आहे आणि त्याच्या पेशी मारा किंवा त्याच्या पेशींचा नायनाट करा हा आयुर्वेदाचा अप्रोच नव्हे. तर आयुर्वेदाचा अप्रोच हा रुग्णाची इम्युनिटी वाढवणे, मग त्याची सर्वंकष इम्युनिटी वाढवणे, त्याच्या पेशीस्तरांवरची इम्युनिटी वाढवणे, त्याच्या धातुस्तरांवरची इम्युनिटी वाढवणे, त्याच्या वेगवेगळ्या सिस्टीम्सच्या स्तरावरील इम्युनिटी वाढवणे, अशा विविध आणि एकाच वेळी अनेक अंगांनी त्याची इम्युनिटी वाढवून या तऱ्हेचे कॅन्सर्स किंवा या तऱ्हेचे ट्युमर्स हे कमी केले जातात. हा संपूर्णतः नॉन सायटोटॉक्सिक अशा स्वरूपाचा अप्रोच आहे आणि म्हणूनच ज्या औषधांना आधी किंवा ज्या रुग्णांना आधी रेझिस्टन्स आलेला आहे आधीच्या चिकित्सेने, त्या रुग्णांना आयुर्वेदीय चिकित्सेने अनेक वेळेला फायदा होताना दिसतो. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आयुर्वेदीय चिकित्सा किंवा आयुर्वेदीय औषधं ही फक्त विकृत पेशींवरतीच काम करतात असं नसून ती शरीरातील सर्व प्राकृत पेशी, प्राकृत संस्था, प्राकृत अवयव आणि प्राकृत धातूंवरती काम करताना दिसतात. आणि अशा वेळेला त्या रुग्णाची क्वालिटी ऑफ लाईफ, नुसती रुग्णाचीच नव्हे तर त्या पेशींची क्वालिटी, त्यांचं नॉर्मल आयुष्य आणि त्यांची नॉर्मल सायकल, ज्याला आपण नॅचरल लाईफ सायकल ऑफ असेल असं म्हणतो, ती प्रस्थापित करायला उद्युक्त ठरते. आणि नेहमीच या तऱ्हेचा चिकित्सेचा उपयोग रुग्णाला झाला आहे की नाही हे तपासण्याकरता मात्र आम्ही आधुनिक तपासण्यांची नेहमीच मदत घेत असतो. जसं आत्ता सांगितलं की आयुर्वेदीय चिकित्सा ही प्राकृत पेशींवरती प्राधान्याने काम करताना दिसते, तद्वतच विकृत पेशींची वाढ नियंत्रित करायलाही त्याचा उपयोग होतो. केवळ वाढच नियंत्रित होत नाही तर त्या पेशी नैसर्गिकपणे मृत्यू पावतात, याला शास्त्रीय परिभाषेमध्ये सेल अपोप्टॉसिस असं म्हणतात, आणि परिणामी ते ट्युमर्स किंवा ती गाठ ही कमी होताना दिसते.
श्रोते हो, आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपले काही प्रश्न असतील, आपल्या काही शंका असतील तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा ईमेल आय डी आहे care@rasayucancerclinic.com. मेल आय डी पुन्हा एकदा care@rasayucancerclinic.com. डॉक्टर, केमो रेझिस्टन्सबाबतचं आयुर्वेदाचं महत्त्व आत्ताच आपण सांगितलं तर याची काही आपल्याला उदाहरणं देता येतील का?
जसं आपण आत्ता विचार केला की आयुर्वेदीय चिकित्सा ही नक्की कुठे काम करते, तर ज्याप्रमाणे आयुर्वेदीय चिकित्सा ही शरीरातील संतुलन निर्माण करणे, दोषस्तरावरचं असेल, धातुस्तरावरचं असेल किंवा विविध संस्था शरीरामध्ये असतात किंवा ज्याला आयुर्वेदामध्ये स्रोतस असं म्हटलं आहे, तर या स्रोतस स्वरूपाची असेल किंवा अवयव स्वरूपाची असेल, तर कॅन्सर ॲज सच असं निदान आयुर्वेद करत नाही. तर ज्या स्रोतसाचा व्याधी आहे, ज्या अवयवाचा व्याधी आहे, त्याचं दोषिक संघटन काय आहे, त्याचं धातू संघटन काय आहे आणि कुठल्या दोषावरती आणि कुठल्या धातूवरती प्राधान्याने चिकित्सा करायला पाहिजे ह्याचं पहिल्यांदा निदान केलं जातं आणि त्यानुसार आयुर्वेदीय औषधी आणि त्याचबरोबर अत्यंत परिणामकारक असणारी रसायन चिकित्सा ही डिझाईन केली जाते. तर अशा वेळेला उदाहरणच सांगायचं झालं तर नुकतीच आमच्याकडे घडलेली केस नॉन हॉजकिन्स लिम्फोमा, खरं तर जो अतिशय चांगल्या प्रकारचा कॅन्सर समजला जातो, म्हणजे ज्याचा सर्व्हायवल रेट रिलेटिव्हली इतर कॅन्सर्सपेक्षा खूप चांगला आहे, तर अशी रुग्ण ही केमोथेरपी झाल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसांमध्ये, फुफ्फुसांच्या बाहेर आणि डायफ्रॅम ज्याला आपण पोटामधील पडदा जो वक्ष आणि उदर यांच्या मध्यभागी असतो आडवा, त्या ठिकाणी पसरलेले सगळे नोड्स होते आणि केमोथेरपी घेतल्यानंतर त्यांच्यावरती दुर्दैवाने काहीही परिणाम झाला नाही आणि रुग्ण सारखी खोकत होती, तिचं वजन कमी झालं होतं, गिळताना त्रास येत होता, ताप येत होता, अशक्तपणा प्रचंड प्रमाणात होता, अशा अनेक लक्षणांनी युक्त आमच्याकडे आली आणि त्यानंतर आपण ही चिकित्सा सुरू केल्यानंतर रुग्णाच्या शारीरिक अवस्थेमध्ये हळूहळू बदल होत गेला, त्यांचं वजन वाढायला लागलं, खाणं व्यवस्थित जायला लागलं, भूक चांगली लागायला लागली. याच्यानंतर ज्या वेळेला चिकित्सा पूर्ण झाली, पहिली फेज ज्याला आम्ही म्हणतो 6 महिन्यांची, ती पूर्ण झाल्यानंतर आम्ही परत त्या रुग्णाचा पेट स्कॅन केला आणि पेट स्कॅन केल्यानंतर अतिशय चांगली गोष्ट आम्हाला बघायला मिळाली की त्या पेट स्कॅनमध्ये आधी सापडलेले कुठलेही ट्युमर्स हे दिसले नाहीत आणि जे अत्यंत छोट्या प्रमाणावरती नोड्स दिसले त्यांच्यामध्ये कुठेही कॅन्सरस ॲक्टिव्हिटी दिसली नाही. म्हणजे अत्यंत रेझिस्टंट असणाऱ्या रुग्णाचा कॅन्सरचं निदान आयुर्वेदीय पद्धतीने करणे आणि त्याची आयुर्वेदीय चिकित्सा करणे हे वेगळेपण केल्यानंतर चिकित्सा कशी फलद्रूप होते याच्या उत्तम उदाहरणांपैकी हे दिलं जाईल.
केमोरेझिस्टन्स ही कर्करोगाच्या रुग्णांसमोर असलेली प्रमुख समस्या आहे, पण आयुर्वेदाच्या औषधांना असा रेझिस्टन्स आढळत नसल्याचं पाहायला मिळतं. तसंच केमोरेझिस्टन्स असणाऱ्या रुग्णांमध्ये देखील रसायन चिकित्सा तेवढीच उपकारक आहे याबाबतची माहिती डॉक्टर आज आपण दिलीत. केमोथेरपी ही कर्करोगाच्या पेशींविरोधात काम करते, तर रसायन चिकित्सा ही रुग्णाचं प्राकृत पेशींचं बळ वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्यामुळं रुग्णाला कर्करोगाच्या लक्षणांपासून उपशम मिळतो आणि रुग्णाच्या आयुष्याची प्रत सुधारते. केमोरेझिस्टन्स असलेल्या रुग्णासाठी रसायन चिकित्सा ही नक्कीच महत्त्वपूर्ण आहे याबाबतची माहिती आज आपण सर्व श्रोत्यांना दिलीत. डॉक्टर, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.